93.5 Red FM पे।
आला रे आला संग्राम आला।
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर नमस्कार, मी आहे संग्राम। पुन्हा एकदा कन्फ्युजन सकाळ सकाळचं, वेगवेगळ्या पेपर्स मध्ये वेगवेगळ्या गोष्टी का लिहिलेल्या असतात तेच मला कळत नाही। एकीकडे कमाल तापमान 37.9 डिग्री सेल्सिअस, दुसरीकडे 39 डिग्री सेल्सिअस। एक डिग्री सेल्सिअस हा काय, ही तफावत काय नेमकी कळत नाहीये। आणि किमान तापमान एकीकडे 23.3 तर दुसरीकडे 22 डिग्री सेल्सिअस असं लिहिलेलं आहे। हा म्हणजे काय, मला इकडच्या वेधशाळेत असं असेल, कदाचित तिकडे थोडीशी अजून गरमी असेल, असं आहे की काय? मग ऍव्हरेज का काढून आम्हाला एक सांगत जा ना, किंवा मग एरिया वाईज आम्हाला देत जा बाबा, तुमच्या धनकवडी तेवढं असणारे, इकडे तेवढं असणारे वगैरे। बरं असो, ह्युमिडिटी 13% म्हणजे अत्यंत कोरडं वातावरण, पण कदाचित काही एरियाजमध्ये थंडर शॉवर्स येतील, ढगांचा गडगडाट, विजेचा कडकडाट आणि थोडासा पाऊस हे होणार आहे। होपफुली हे बरोबर आपल्या डॅमच्या वरती झालं ना, किती छान होईल ना, किती मस्त होईल ना। मला असं सारखं राहून राहून वाटतं की आपल्याकडे, म्हणजे आपण नेहमी स्पेक्युलेशन करतो ना की पुढे जाऊन काय असं सायंटिफिक इन्व्हेन्शन होईल किंवा डिस्कवरी होईल की ज्यामुळे खरंच लाईफच बदलून जाईल आपली, मोबाईल फोन चा डेटा किंवा स्टोरेज डबल झालं वगैरे, या छुटपुट गोष्टी नाही, काहीतरी मोठं। मला नेहमी वाटतं की माणसाकडे, जर मनुष्य प्राण्याकडे जर क्लायमेट कंट्रोल करायची ताकद आली ना, की पाऊस पाडायचा तिथं पाडायचा, ऊन हवंय तिथं कपडे जो चड्ड्या वाळ्यात घातल्यात का तुम्ही चला तिथे ऊन पाडू वगैरे, हे असं जेव्हा जमेल ना, आय थिंक दॅट विल बी वन ऑफ द बिगेस्ट इन्व्हेन्शन कम डिस्कवरीज कम सगळंच, कारण त्याच्यामागे खूप बरंच काही काही सायन्स सगळ्याच फील्डमधून लागेल। असो, काय स्वप्न बघतोय मी पण सकाळी सकाळी, कमी कमी जास्त भेट। पण त्याच्या आधी रेड एफ एम वरती तुमचा सगळ्यात आवडता वार्षिक कार्यक्रम पुन्हा चालू होतोय, तो काय ते ऐका। मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम, बजाते रहो।